chinimandi.com पॉडकास्ट।
23 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस, काही ठिकाणी मुसळधार। राज्यात 23 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला असल्यानं 21 तारखेला विधानसभेसाठी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी राज्यात पावसाची शक्यता आहे। 21 ऑक्टोबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। 22 आणि 23 ऑक्टोबरलाही कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। देशासह राज्यातून मागील आठवड्यात मान्सूननं परतीचा प्रवास पूर्ण केला। जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणात 90 ते अगदी 100% पाणी साठा झाला। परतीचा पाऊस थांबला असं वाटलेलं असतानाच शुक्रवारी रात्रीपासून काही भागात पावसानं दमदार हजेरी लावली। याबरोबरच पुढील 48 तासात पूर्व मध्य अरबी समुद्रावर चक्रीय स्थितीचा प्रभाव वाढणार आहे। यामुळे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे, नाशिक, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडणार आहे। पुढच्या 3 दिवसात राज्यातील मध्य पूर्व अरबी समुद्रापासून ते कर्नाटक केरळच्या किनारपट्टीपर्यंत ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्यानं मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे।